Media Pro Studios. दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्र या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा तुम्हाला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटांवर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. आजच्या युगात आपण सेलफोन्स, ब्लूटूथ स्पीकर्स, बेबी मॉनिटर्स, ड्रोन्स, कीलेस कार डोर ओपनर्स अशी अनेक उपकरणं वापरतो. ही सगळी उपकरणं बिनतारी म्हणजे वायरलेस आहेत, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे का की या बिनतारी संदेशवाहनाचा, वायरलेस ट्रान्समिशनचा शोध लावणारी व्यक्ती वयाच्या फक्त 35व्या वर्षी नोबेल पारितोषिकाची मानकरी ठरली? ही व्यक्ती होती ग्युइलिएल्मो मार्कोनी. ग्युइलिएल्मो मार्कोनीनं बिनतारी संदेशवाहनाचा शोध लावला 1901 मध्ये. इटलीतल्या आपल्या छोट्याशा गावी अत्यंत कडक थंडीच्या दिवसात या तरुणाचे शास्त्रीय प्रयोग एकचित्तानं चालू होते. बिनतारी संदेशवाहनाबाबतचे म्हणजे वायरलेस ट्रान्समिशनच्या बाबतीतले हे प्रयोग होते. रात्रीची वेळ होती. तहान भूक हा तरुण शास्त्रज्ञ विसरला होता. उबेसाठी आपल्या प्रयोगाच्या खोलीत त्यानं शेगडी पेटवली होती. मध्यरात्र झाली तरी खोलीतला दिवा चालू असलेला बघून त्याची आई तिथे आली. पण प्रयोगात गुंतलेल्या मुलाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. आईला त्याचं कौतुक वाटलं. मोठ्या प्रेमानं त्याच्या पाठीवर हात फिरवत ती म्हणाली, बाळा, आता मध्यरात्र होऊन गेली, थोडा वेळ तरी झोपशील ना? किती श्रम करतोस, अशांना आजारी पडशील, झोपतोस थोड्या वेळात. असं म्हणून त्यानं आपला प्रयोग चालूच ठेवला. त्याची आई मात्र मुलाचा निरोप घेऊन झोपायला गेली. तिला झोप लागून थोडा वेळ होतो ना होतो, तोच तिचा मुलगा ग्युइलिएल्मो धावतच आईच्या खोलीत आला. तो खूप आनंदी दिसत होता. गाढ झोपलेल्या आईला गदा गदा हलवत तो म्हणाला, आई आई उठ ना आणि लवकर माझ्याबरोबर चल, मी तुला एक गंमत दाखवणार आहे. अरे, एवढ्या रात्री आणि असल्या थंडीत कसली आली आहे गंमत? आणि काय रे, तू अजून झोपला नाहीस? आईनं विचारलं. आई, हे प्रश्न नंतर विचार, पण तू आधी माझ्या प्रयोगाच्या खोलीत चल ना. असं म्हणत आईला जवळजवळ ओढतच तो प्रयोग करत असलेल्या खोलीत घेऊन गेला. अनेक गुंतागुंतीची यंत्र ठेवलेल्या टेबलासमोर तिला त्यानं बसवलं. आता आपला मुलगा आपल्याला काय गंमत दाखवणार याचं कुतूहल तिच्या मनात होतं. त्याबद्दल ती त्याला विचारणार. तोच एक खटका दाबत तो आईला म्हणाला, आई, आता नीट ऐक हं. जबरदस्त थंडीमुळे त्याच्या तोंडून धड नीट आवाज येत नव्हता. त्याचं अंगही थंडीमुळे काकडल्यानं कापत होतं. मात्र नेहमीच आपल्या प्रयोगांचं कौतुक करणाऱ्या आईला आपली नवीन शोधरूपी गंमत दाखवताना त्याला अत्यानंद झाला होता. त्यानं खटका दाबताच दुसऱ्या खोलीतली विजेची घंटा वाजली. गंमत म्हणजे या दोन खोल्यांना जोडणारी हवेशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नव्हती. तरीही खटका दाबताच घंटा वाजली होती. त्याच्या आईला मुलाच्या या नवीन शोधाचं खूप कौतुक वाटलं. मुलानं दाखवलेली गंमत म्हणजे नवीन शोध असल्याचं तिच्या लक्षात आलं. जगातलं पहिल्या बिनतारी संदेशाचं प्रात्यक्षिक तिनं आत्ताच पाहिलं होतं. आणि या शोधाचा जनक होता प्रत्यक्ष तिचा लाडका मुलगा ग्युइलिएल्मो मार्कोनी. चटकन तिनं कौतुकानं ग्युइलिएल्मोचा मुका घेतला. मुलाच्या शोधाची पहिली साक्षीदार ती होती. परमेश्वराचे आभार मानत ती म्हणाली, देवा, माझ्या बाळावर अशीच कृपा सतत ठेव बाबा. याच मार्कोनीला सगळं जग आज बिनतारी युगाचा प्रणेता म्हणून ओळखतं. ग्युइलिएल्मो मार्कोनीचा जन्म 25 एप्रिल 1874 25 एप्रिल 1874 मध्ये इटलीतल्या बोलोना या गावात एका श्रीमंत कुटुंबात झाला. हे गाव इटलीतलं प्रमुख शिक्षण केंद्र होतं. इथेच कॉपरनिकस या शास्त्रज्ञानं पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध लावला होता. तसंच गॅल्व्हानी याचा प्राणीजन्य विजेचा शोध इथलाच. ग्युइलिएल्मोचे वडील गिसेपी मार्कोनी यांचं मोठं घर आणि जमीन जुमला इथे होता. ॲना जेम्सन ही आयरिश मुलगी त्यांची दुसरी बायको. हीच ग्युइलिएल्मोची आई. बोलोंना इथे संगीत शिकायला आली असताना ती ग्युइलिएल्मोच्या वडिलांच्या प्रेमात पडली आणि 1864 साली त्यांचं लग्न झालं. अल्फॉन्सो हा ग्युइलिएल्मोचा मोठा भाऊ त्याच्याहून 9 वर्षांनी मोठा होता. करड्या रंगाचे कुरळे केस आणि निळे डोळे असलेला ग्युइलिएल्मो खूपसा आपल्या आईसारखा दिसायचा. त्याची आई निश्चयी कल्पकता असलेली पण शांत स्वभावाची होती. वडिलांपेक्षा या ग्युइलिएल्मोचं आपल्या आईवर अपार प्रेम होतं. ग्युइलिएल्मोचे वडील इतके श्रीमंत होते की त्यांची संपत्ती 3 पिढ्यांना पुरली असती. त्यांचा मोठा व्यापार होता. ग्युइलिएल्मोनं नुसतं बसून आपलं सारं आयुष्य जरी चैनीत घालवलं असतं ना, तरी त्याला कशाचीच कमतरता पडली नसती. तरी पण त्यांना शास्त्रीय संशोधनाचा म्हणजे सायंटिफिक रिसर्चचा खडतर मार्ग भावी काळात आपला व्यवसाय म्हणून स्वीकारला. लहानपणी ग्युइलिएल्मो आपल्या मोठ्या भावापेक्षा खट्याळ होता. तरीही त्याची बुद्धी आणि एकाग्रता वाखाणण्यासारखी होती. ग्युइलिएल्मोनं लहानपणचा बराच काळ त्याच्या शेतातल्या टेकडीच्या उतारावरच्या 3 मजली विलामध्ये काढला. खूप खोल्या, शास्त्रीय पुस्तकांची लायब्ररी असलेल्या या विलाच्या सभोवती हिरवी गार शेती होती. ग्युइलिएल्मो लाजाळू, भित्रा आणि एकलकोंडा होता. तो एकटाच तळ्यावर जाऊन मासे पकडत बसायचा. त्याला घोड्यावर बसायची खूप आवड होती. आपल्या आईच्या परिश्रमामुळे इंग्रजी भाषेचं त्याला उत्तम ज्ञान होतं. त्याचं शिक्षण खाजगीरित्या बोलोंना, फ्लॉरेन्स व लेघॉर्न या गावांमध्ये झालं. लहानपणापासून पदार्थ विज्ञान, फिजिक्स आणि विद्युतशास्त्र, इलेक्ट्रिकल सायन्स हे त्याचे आवडते विषय होते. तसेच विविध वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याचंही त्याला खूप वेळ होतं. तो तासन तास त्याच्यावर खर्च करायचा. त्याला वाचनाचंही खूप वेळ होतं. आपल्या मुलाची विद्युतशास्त्राची आवड बघून त्याच्या आईनं प्रोफेसर रोझा यांची ग्युइलिएल्मोला हा विषय शिकवण्यासाठी नेमणूक केली होती. आपल्या विलात ग्युइलिएल्मोनी छोटीशी प्रयोगशाळा उभी केली होती. त्यातच तो त्याचे विद्युतविषयक प्रयोग करायचा. वयाच्या 20व्या वर्षी विज्ञानविषयक मासिकं चाळताना जर्मनीतल्या एका वैज्ञानिक हेनरिच हर्ट्झ यानं लावलेल्या विद्युत तरंगांसंबंधीच्या इलेक्ट्रिकल वेव्सच्या शोधाचा तपशील मार्कोनीच्या वाचनात आला. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात एक नवीन कल्पना चमकली. ती म्हणजे हर्ट्झच्या तरंगांचा, वेव्सचा उपयोग बिनतारी संदेश, वायरलेस मेसेजेस पाठवण्याकडे करता येईल का. याच्यावर रात्रभर जागून त्यानं विचार केला आणि या दिशेनं आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. मार्कोनीला त्याचे गुरु प्राध्यापक रिघी यांनी प्रयोगशाळेत संदेशवाहनाचे, ट्रान्समिशनचे काही प्रयोग शिकवले होते. त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला होता. त्यात तारांची 2 वेटोळी एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवली होती. एका वेटोळ्यातल्या तारांचा काही भाग कापून त्याच्या दुसऱ्या टोकात अंतर ठेवलं होतं. या तुटक्या वेटोळ्यातून विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिकल करंट पाठवल्यावर असं आढळलं की 2 टोकांमधलं अंतर विजेनं उडी मारून पार केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यावेळी पडलेल्या ठिणगीचा आवाज शेजारच्या पूर्ण वेटोळ्यानं ग्रहण केला होता, म्हणजे ॲब्झॉर्ब केला होता. म्हणजेच तारेशिवाय विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत होता. हाच धागा पकडून मार्कोनीनं आपलं पुढचं संशोधन आपल्या शेतातल्या विलात पुढे चालू ठेवलं. December 1894 मध्ये सुरू केलेल्या आपल्या प्रयोगातून मार्कोनीला आश्चर्यजनक अशा अनेक गोष्टी आढळून आल्या. एका खोलीतून खटका दाबताच, म्हणजे स्विच दाबताच, दुसऱ्या खोलीतली बेल वाजवण्यात त्याला यश आलं आणि खुद्द त्याची आई या प्रयोगाची पहिली साक्षीदार ठरली. ग्युइलिएल्मोच्या वडिलांना मात्र त्याच्या या यशाचं फारसं कौतुक वाटलं नाही. बिनतारी संदेशाचं लांबवर वहन म्हणजे ट्रान्समिशन होण्याच्या दृष्टीनं त्यानं आपल्या विलासमोरच्या शेतात संदेश प्रक्षेपण आणि ग्रहण, मेसेज ट्रान्समिशन आणि रिसेप्शन यांच्यासाठी लांब अंतरावर जमिनीत दोन खांब गाडले. एका खांबावर मोकळी जागा असलेले तारेचे वेटोळे आणि त्यातून वीज पाठवण्याची योजना त्यानं केली. दुसऱ्या खांबावर संदेश ग्रहण करणारी म्हणजे मेसेज रिसीव्ह करणारी यंत्रणा ठेवली गेली. या प्रयोगात एका खांबातल्या लहरी म्हणजे वेव्स दुसऱ्या खांबावर संदेश ग्रहण करण्यात तो यशस्वी झाला. संदेश क्षेपण आणि ग्रहण स्थानात म्हणजे मेसेज ट्रान्समिटर आणि रिसीव्हरमध्ये सुमारे मैलाचं अंतर होतं. त्यात एक छोटीशी टेकडी पण होती. ही टेकडी पण संदेशानं पार केली होती. संदेश पाठवण्यासाठी मार्कोनीनं आकाशीय अँटेना उपयोगात आणण्याची कल्पना पण प्रथमच राबवली होती. हे यश मिळताच मार्कोनीला खूप आनंद झाला. आपल्या शेतात आणि त्याच्यातल्या बागेत चाललेले ग्युइलिएल्मोचे हे प्रयोग त्याच्या वडिलांना काही आवडले नव्हते, कारण खांबांसाठी पडलेल्या खड्ड्यांमुळे शेतबागेची त्यांच्या मते नासाडी होत होती. परिणामी यातले बरेचसे प्रयोग आपले वडील झोपल्यावर ग्युइलिएल्मो आणि त्याचा भाऊ रात्री गुपचूपपणे करत असायचे. अजून प्रयोग केल्यावर 1895 दोन मैल अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठवणं आणि त्याचं यशस्वीरित्या ग्रहण करणं मार्कोनीला शक्य झालं. आपल्या संशोधनाचा उपयोग इटालियन नाविक दलानं म्हणजे नेव्हीनं करून घ्यावा म्हणून मार्कोनीनं खूप प्रयत्न केले, पण त्याच्या पोरखेळात कोणालाच रस वाटेना. ग्युइलिएल्मो मार्कोनीनं बिनतारी संदेशवाहनाचा आपला शोध इटली सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यालाही देऊ केला, पण त्या खात्याला देखील या शोधाचं महत्त्व कळलंच नाही. त्यामुळे मार्कोनीच्या प्रयोगात आणि शोधात त्यांनी देखील फारसा रस घेतला नाही. हे बघून ग्युइलिएल्मो आणि त्याची पाठराखीण आई ॲनी यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मुलाच्या शोधाचं खरं खुरं चीज इंग्लंडमध्ये होईल असं वाटल्यानं मार्कोनीची आई त्याला घेऊन लंडनमध्ये आली. 1896 आपल्या शोधाच्या पेटंटसाठी मार्कोनीनं अर्ज केला. ग्युइलिएल्मो मार्कोनीनं लंडनला आल्यावर आपल्या बिनतारी संदेशवाहनाच्या शोधाची माहिती ब्रिटिश सरकारला दिली. ब्रिटिशांनी ग्युइलिएल्मोच्या शोधाबद्दल बरीच उत्सुकता दाखवली. मार्कोनीनं मग मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. मग इंग्लंडमधल्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातल्या अधिकाऱ्यांना आपलं संशोधन समजावून देण्याच्या उद्देशानं लंडन पोस्ट ऑफिसचे प्रमुख इंजिनियर सर विलियम प्रीस यांच्या उपस्थितीत लंडन पोस्ट ऑफिसच्या गच्चीवर मार्कोनीनं आपला बिनतारी संदेश पाठवण्याचा प्रयोग खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर ऑफिसर्ससमोर यशस्वीपणे करून दाखवला. त्यानंतर ब्रिटन युद्ध कचेरीतल्या आणि नौदलातल्या अधिकारी यांनाही हा प्रयोग स्वतंत्रपणे दाखवण्यात आला. मग लंडनमध्ये याचा एक जाहीर प्रयोग उपस्थितांसमोर करून दाखवण्यात आला. ही ग्युइलिएल्मो मार्कोनीची सगळी धडपड आपल्या शोधाचं महत्त्व सर्वांना समजावं म्हणून होती. या सगळ्या गोष्टींमुळे इंग्लंडमध्ये मार्कोनीची प्रशंसा झाली. सरकारनं त्याला मदत जाहीर केली. मार्कोनीच्या या बिनतारी संदेशवहन प्रयोगांची माहिती हळूहळू इटली सरकारच्या कानावरही पोचली. मग आपला देशवासी म्हणून त्यांना ग्युइलिएल्मोचा पुळका आला आणि तिथल्या सरकारनं मार्कोनीचं या संशोधनाबद्दल अभिनंदन तर केलंच, पण त्याने मायदेशात परत यावं अशी इच्छाही व्यक्त केली. मायदेशी आल्यास सरकार सगळ्या प्रकारची मदत करेल अशी ग्वाहीही दिली. आपल्या बिनतारी यंत्रणेचा उपयोग प्रामुख्यानं सेलर्सना नाविकांना होईल आणि संकटसमयी त्यांना मदतीचे संदेश पाठवण्यासाठी होईल याची खात्री असल्यानं मार्कोनीनं ही यंत्रणा एका जहाजावर शिपवर बसवली. नेमकं हेच जहाज दुर्दैवानं संकटात सापडून बुडण्याच्या मार्गाला लागलं असताना त्याच्यावरून जवळच्या दीपग्रहावर लाईट हाऊसवर बिनतारी संदेश वायरलेस मेसेज पाठवण्यात आला. दीपग्रहाकडून लाईट हाऊस कडून तातडीची मदत देण्यात आल्यामुळे नौकेवरच्या माणसांना वाचवणं शक्य झालं. या घटनेमुळे बिनतारी संदेशाच्या उपयुक्ततेची महती जगाला पटली. हळूहळू गियुलिएल्मो मार्कोनीनं ब्रिटिश खाडी पलीकडे बिनतारी संदेश पाठवण्याचं निश्चित करून त्या प्रयोगासाठी अनेक उच्च पदस्थ मोठ्या पदावरच्या नेव्हल अधिकाऱ्यांना बोलवलं. हा प्रयोग यशस्वी होताच मार्कोनीनं बिनतारी संदर्भात आणखी काही पेटंट्स विकत घेतली. या तंत्रात सुधारणा करणं त्यानं चालूच ठेवलं. त्याची मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी या क्षेत्रात आघाडीवर होती. वाढता पसारा लक्षात घेऊन त्यानं कंपनीत अनेक शास्त्रज्ञांना नोकरी दिली. लॉर्ड केल्विन, जे ए फ्लेमिंग, सी एस फ्रँकलिन हे वैज्ञानिक त्याच्याकडे मदतनीस म्हणून काम करू लागले. या साऱ्या मंडळींनी पुढे ख्यातनाम शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावली. सुरुवातीला केवळ 17 कर्मचारी असलेल्या या कंपनीत काही वर्षात झपाट्यानं वाढ होऊन कर्मचाऱ्यांची संख्या 700 पोहोचली. याच सुमारास अमेरिकेतल्या शिडांच्या नौकांच्या सेल बोट्सच्या स्पर्धेचे वृत्त तातडीनं पाठवण्यासाठी 2 जहाजांवर मार्कोनीची बिनतारी यंत्रणा बसवण्यात आली. त्यामुळे स्पर्धेचं वृत्त संबंधितांना लगेच मिळवण्याची सोय झाली. या कामासाठी मार्कोनीला खास अमेरिकेतून बोलावणं आलं होतं. तसंच एका शिडाच्या नौकेवर सेल बोटवर आजारी पडलेल्या राणी विक्टोरियाच्या मुलाबद्दलचं वृत्त देण्यातही या बिनतारी यंत्रणेने वायरलेस मेकॅनिझमनं उत्तम कामगिरी बजावली होती. आता जास्त अंतरावर संदेश पाठवण्याची गियुलिएल्मोनं तयारी केली. त्यासाठी अटलांटिक महासागरापलीकडे संदेश पाठवण्याचं ठरवून तो कामाला लागला. त्याच्यासाठी त्यानं शक्तिशाली क्षेपण यंत्र ब्रिटनच्या किनाऱ्यावर उभं केलं आणि कॅनडाच्या किनाऱ्यावर तसंच शक्तिशाली ग्रहण यंत्र म्हणजे रिसीव्हर प्रस्थापित केलं. त्याचा सहाय्यक फ्लेमिंग यानं ही यंत्र तयार केली होती. सगळी व्यवस्था पाहण्यासाठी मार्कोनी कॅनडाला गेला. कॅनडाच्या किनारपट्टीतल्या जोरदार वाऱ्यामुळे एरियलसाठी उंच खांब उभारणं अशक्य झालं असल्यानं त्याच्याकडून पतंगाच्या सहाय्यानं उंच उडणाऱ्या फुग्याच्या मदतीनं 130 मीटर उंचीवर एरियल ठेवण्यात आलं. मार्कोनीचा विज्ञान इतिहासातला हा क्रांतिकारी प्रयोग पाहण्यासाठी असंख्य प्रतिष्ठित वैज्ञानिक, राजकारणी अशी अनेक मंडळी किनाऱ्यावर जमली. मार्कोनी संचित मनानं संदेश ऐकण्यासाठी ग्रहण यंत्राजवळ बसला होता. इंग्लंडमधून बिनतारी संदेश पाठवण्यासाठी 12:30 वेळ ठरवण्यात आली होती. घड्याळाचा काटा जसजसा नियोजित वेळाच्या जवळ येऊ लागला तसतशी मार्कोनीच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. अस्वस्थ होताना त्यानं सर्व उपस्थितांना स्तब्ध राहण्याची खूण केली. साऱ्यांनी कान टवकारले. जवळजवळ 2000 मैलांवरील इंग्लंडमधून त्याच्या सहकार्याने संदेशासाठी तारा यंत्राचा खटका दाबला आणि क्षणाधार्त हा संदेश मार्कोनी आणि उपस्थितांना स्पष्टपणे ऐकू आला. अत्यानंदानं मार्कोनीनं एकदम उडीच मारली. आज त्यानं अटलांटिक महासागरावर बिनतारी संदेश यशस्वीपणे पाठवून 2 जगांमधलं अंतर कमी केलं होतं. साऱ्या उपस्थितांनी मार्कोनीचं अभिनंदन केलं. अल्पावधीत सगळ्या जगभर त्याच्या या पराक्रमाची वार्ता पोहोचून जगभर गियुलिएल्मो मार्कोनीची वाहवा झाली. सगळ्या जगानं या शोधाची दखल घेतली आणि मार्कोनीचं नाव वैज्ञानिक जगतात मशहूर झालं. हे यश मिळवण्यासाठी केलेल्या संशोधनापोटी मार्कोनीला 40,000 पाऊंड एवढा खर्च आला होता. या प्रयोगानं त्याचं नाव झालं खरं, पण खर्चही खूप झाला होता. आणि या शोधाचा व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापर झाल्यावर कंपनीला आर्थिक फायदा होणार होता. त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देऊन मार्कोनीच्या कंपनीनं अनेक ठिकाणी बिनतारी संदेश केंद्र स्थापन केली. मग दूरवरच्या ठिकाणांहून संदेशांची नियमितपणे वाहतूक व्हायला सुरुवात होऊन मार्कोनीच्या शोधाचा व्यावहारिक उपयोग सगळीकडे सुरू झाला. बिनतारी संदेश क्षेत्रात म्हणजे वायरलेस मेसेज ट्रान्समिशनच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मार्कोनीचं संशोधन अजूनही चालू होतं. उभ्या आकाशीयाऐवजी एरियलऐवजी आडव्या आकाशीयाचा एरियलचा उपयोग मग त्यानं व्यवहारात आणला. त्यामुळे संदेशांच्या दर्जात खूपच सुधारणा झाली. 1906 साली गियुलिएल्मो मार्कोनीचं लग्न झालं. या लग्नानंतर त्याची भरभराट झाली. त्याच्या सासऱ्याच्या उच्च पदस्थ मंडळींमध्ये चांगल्या ओळखी होत्या. त्याचा मार्कोनीला चांगलाच फायदा झाला. या बायकोपासून गियुलिएल्मोला 3 मुलं झाली. 1927 मध्ये त्याने आपल्या या पत्नीशी घटस्फोट घेतला. 1909 साली मार्कोनीला बिनतारी यंत्राबाबत पदार्थ विज्ञानाचं फिजिक्सचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. तसंच इटालियन राज्य संस्थेचे सदस्यत्व बहाल करून त्याचा मायभूमीनेही गौरव केला. कंपनीच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर तिचा तांत्रिक विभाग तसंच वाणिज्य विभाग, टेक्निकल आणि फायनान्शियल डिपार्टमेंट सांभाळणं कठीण होऊ लागल्याचं जाणवताच मार्कोनीनं गॉडफ्रे एझॉक याची 1910 साली कंपनीचा जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमणूक केली. गॉडफ्रेला जेव्हा कळलं की टेलिफंकेन कंपनी ही जगभर बिनतारी केंद्र उभारण्याचा विचार करते, तेव्हा त्यानं संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यात अशी केंद्र उभारण्यासाठी परवाना मिळावा म्हणून अर्ज केला आणि लवकरच अशा आणखी काही केंद्रांसाठी परवानगी पण मिळवली. त्यासाठी गॉडफ्रेच्या अटर्नी जनरल असलेल्या भावाची बरीच मदत झाली. न्यूयॉर्क इथल्या कंपनीत आर्थिक अडचण निर्माण झाल्यानं त्याच्यावर उपाय काढण्यासाठी गॉडफ्रे आणि मार्कोनी नंतर जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांचा तिथे न्यूयॉर्क टाइम्सतर्फे सत्कार करण्यात आला. या सुमारास मार्कोनीच्या अमेरिकेतल्या कंपनीला 450,000 डॉलर्सचा फटका बसला होता. तसंच त्याच्या कंपनीचे युनायटेड वायरलेस कंपनी ऑफ अमेरिका संबंधींचे दावे कोर्टात चालू होते. अमेरिकन कंपनी जेव्हा गाळात गेली तेव्हा गॉडफ्रे आणि मार्कोनीनं या कंपनीची मालमत्ता विकत घेण्याचं ठरवून कंपनीचे बहुसंख्य शेअर्स विकत घेतले. हळूहळू मार्कोनीच्या ब्रिटनमधल्या कंपनींच्या शेअर्सचा भाव वाढला. 14 एप्रिल 1912 रोजी अटलांटिक महासागरात टायटॅनिक बोट बुडून सगळ्या जगाला हादरा बसला. मध्यरात्रीच्या सुमारास एका हिमनगावर आईसबर्गवर आपटून ही शोकांतिका घडली होती. या बोटीवर असलेल्या मार्कोनी वायरलेसच्या 2 ऑपरेटर्सनी मदतीसाठी सर्वदूर संदेश पाठवले. परिणामी 712 जणांचे प्राण वाचवता आले होते. बिनतारी यंत्रणेमुळेच ही दुर्घटना जगाला कळली. इतकंच नाही तर अनेकांचे प्राणही वाचवता आले. या जहाजाच्या बाबतीत बुडण्याची ही दुर्घटना घडली त्याच वेळेला जवळून एक जहाज जात होतं, पण त्या जहाजावर बिनतारी संदेश यंत्रणा नसल्यानं त्याची मदत होऊ शकली नाही. त्यामुळे यापुढे महासागरातल्या प्रत्येक जहाजावर बिनतारी संदेश यंत्रणा असावी अशी जनतेनं तीव्र मागणी केली. परिणामी मार्कोनी कंपनीच्या बिनतारी यंत्रणेला मोठी मागणी येऊन कंपनीचा फायदा झाला. 1919 साली पहिलं महायुद्ध फर्स्ट वर्ल्ड वॉर संपलं. त्यानंतर इटली सरकारनं मार्कोनीला जागतिक शांतता परिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून पाठवलं. महायुद्धात मार्कोनीनं आपल्या शोधाचा युद्ध कार्याला उपयोग करायला सुरुवात केली होतीच. तसंच सतत नभोवाणी तरंग उत्पन्न करणाऱ्या यंत्राचा शोध लावून 1919 साली इंग्लंडमधल्या चेम्सफर्ड इथं त्यानं जगातील पहिलं नभोवाणी केंद्र स्थापन केलं. त्यानंतर वर्षभरातच जगभर नभोवाणीला जगातल्या संवाद माध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालं. खूप दूरवर असणाऱ्या 2 ठिकाणांमधल्या बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी लघु लांबीच्या तरंगांचा उपयोग होतो हे सिद्ध करायला त्यानं 1923 मध्ये वेस्ट इंडीज बेटांची सफर केली. 1929 मध्ये मार्कोनीच्या संशोधन कार्याबद्दल इटली सरकारनं त्याला मार्की हा किताब देऊन त्याचा गौरव केला. 1932 साली केलेल्या प्रयोगांवरून लघुलांबीचे तरंग आकाशात सरळ दिशेने प्रवास करून नाहीसे न होता उच्च वातावरणातल्या थराकडून परावर्तित होतात हा शोध मार्कोनीने लावला. त्याचप्रमाणे 1934 मध्ये मार्कोनीने लघुलांबीच्या तरंगांचा उपयोग करून एखाद्या प्रवासी जहाजाला व्यवस्थितपणे बंदरात शिरण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयोग यशस्वीपणे केला. इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी याच्या फेसिस्ट विचारसरणीचा मार्कोनीवर पगडा होता. म्हणूनच आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मार्कोनीनं एका फेसिस्ट महिलेशी लग्न केलं. 1930 मध्ये तो फेसिस्ट ग्रँड काउन्सिलचा सभासद तसंच इटालियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचा अध्यक्ष पण झाला होता. वैज्ञानिक क्षेत्रातली अनेक प्रतिष्ठित पारितोषिकं आणि मेडल्स त्याला मिळाली. त्याचप्रमाणे अनेक विद्यापीठांच्या सन्मान्य पदव्या पण मिळाल्या. आपल्या बिनतारी संदेश वहनाच्या आणि आकाशवाणीच्या शोधांमुळे ग्युइलियेल्मो मार्कोनीनं जागतिक दळणवळण क्षेत्रात वैज्ञानिक क्रांती घडवून आणली. त्याच्या शोधांचा आजही जगभर मोठ्या प्रमाणावर उपयोग होतोय. असा हा थोर शास्त्रज्ञ जुलै 1937 मध्ये रोम इथे मृत्यू पावला. पण तत्पूर्वी आपल्या शोधांनी तो जगावर अनंत उपकार करून गेला. मानवी इतिहासातला दळणवळणाच्या क्रांतीतला रेडिओ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मार्कोनीच्या शोधामुळेच आज अंतराळात स्पेसमध्ये हजारो मैल दूर जाणाऱ्या अंतराळवीरांना ॲस्ट्रोनट्सना पृथ्वीशी सतत संपर्क ठेवणं तिथूनही शक्य होत आहे. मार्कोनीच्या शोधानं पृथ्वी आणि अंतराळही जवळ आले आहेत. तर दोस्तांनो, अशी होती ही ग्युइलियेल्मो मार्कोनीची गोष्ट. वायरलेस ट्रान्समिशन या एका शोधाशिवाय आज आपण विचार केला तर आपलं आयुष्य अशक्य आहे. अशा या शास्त्रज्ञाला कोटी कोटी प्रणाम.